चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जागतिक बाजारात जाणवणार साखरेचा तुटवडा। आगामी साखर हंगामात जागतिक बाजारात साखरेचा तुटवडा जाणवणार असल्याचा अंदाज विश्लेषक ग्रीन पूल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। यापूर्वी 16,20,000 टन तुटीचा अंदाज होता, तो आता नव्यानं 36,70,000 टन तुटवडा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ऑस्ट्रेलियातील ग्रीन पूल यांनी सांगितलं की दक्षिण मध्य ब्राझील आणि भारतातील पीक पद्धतीत बदल झाल्यामुळं हा तुटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। जगातील साखरेचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतात 268 लाख टनावरून साखर उत्पादन 258 लाख टनांपर्यंत खाली येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। दरम्यान भारतात दुष्काळी परिस्थितीमुळं ऊस लागवड कमी झाली आहे। थायलंडमध्येही तीच परिस्थिती आहे। तसंच युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमध्येही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही, त्यामुळेच हा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचं ग्रीन पूल यांनी सांगितलं। सलग 2 वर्ष विक्रमी साखर उत्पादन केलेल्या भारतात 2019-20 हंगामात 295 लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, तो आता 283 लाख टनांपर्यंत खाली आला आहे। जगातील सर्वाधिक शिल्लक साठा असलेली भारतीय बाजारपेठही मंदीत आहे। जागतिक बाजारात 2017-18 188 लाख टन अतिरिक्त साखर होती, ती 2018-19 37 लाख टन अतिरिक्त साखरेपर्यंत खाली आली।